खंड दुसरा प्रकरण सोळावे को जाने कल की। खबर नहीं इस जुग में पल की, समझ मन को जाने कल की। दावा संपला, त्याअर्थी मला प्रिटोरियात राहण्याचे प्रयोजनच राहिले नाही। मी डर्बनला गेलो। तेथे जाऊन हिंदुस्थानात परत जाण्याची तयारी केली। अब्दुल्ला शेठ मला मानपाना घेईस जाऊ देण्यासारखे नव्हते। त्यांनी सिडनहॅममध्ये माझ्यासाठी मंडळी जमवून मेजवानी केली। तिथे सबंध दिवस घालवायचा होता। माझ्यापाशी काही वर्तमानपत्र पडली होती, ती मी चाळीत होतो। त्यांच्या एका कोपऱ्यात मी एक लहानसा परिच्छेद पाहिला। मथळा इंडियन फ्रँचाईज असा होता, त्याचा अर्थ हिंदी मताधिकार। परिच्छेदाचा मतितार्थ असा होता की हिंदी लोकांना नाताळच्या विधिमंडळामध्ये सभासदांची निवडणूक करण्याचा हक्क होता, तो काढून घ्यावा। यासंबंधीच्या कायद्याची विधिमंडळामध्ये चर्चा चालू होती। मला या कायद्याची माहिती नव्हती। बैठकीतील कोणालाही हिंदी लोकांचे हक्क काढून घेणाऱ्या या खरड्याबद्दल काही गंध नव्हता। मी अब्दुल्ला शेठना विचारलं, ते म्हणाले, असल्या बाबतीत आम्हाला काय कळे? व्यापारावर काही अरिष्ट आले तर तेवढे आम्हाला समजणार। पहा ना, ऑरेंज फ्री स्टेटमधून आमचा व्यापार पाळामुळांसह खणून काढण्यात आला। त्याबाबतीत आम्ही मेहनत केली, पण आम्ही पडलो अपंग। वर्तमानपत्रे वाचली तरी बाजारभाव तेवढे आम्हाला समजणार, कायद्यांच्या या गोष्टी कुठून समजणार? आमचे गोरे वकील हेच आमचे कान आणि डोळे। परंतु येथे जन्मलेले आणि इंग्रजी शिकलेले इतके तरुण हिंदी आपल्यापाशी आहेत, ते काय करतात? मी विचारले। ओ हो, अब्दुल्ला शेठनी कपाळाला हात लावून म्हटले, त्यांच्यापासून काय मिळणार? त्या बिचारांना यातले काय समजणार? ते आमच्या जवळपासही फिरकत नाहीत, आणि खरे विचाराल तर आम्हीही त्यांना ओळखीत नाही। ते ख्रिस्ती पडले, त्यामुळे पादऱ्यांच्या जाळ्यात, आणि पादरी गोरे, ते सरकारच्या गोटातले। माझे डोळे उघडले। या वर्गाला आपलासा केला पाहिजे। ख्रिस्ती धर्माचा हाच अर्थ का? ख्रिस्ती झाले म्हणून त्यांनी देशही सोडला की काय? ते काय परदेशी झाले? परंतु मला स्वदेशी जायचे होते, म्हणून मी हे विचार बोलून दाखवले नाहीत। अब्दुल्ला शेठना विचारले, पण हा कायदा जर आहे असाच पास झाला तर तुम्हाला जड जाईल। हे तर हिंदी लोकांचा नायनाट करण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे, यामध्ये मानहानी आहे। असे पण मी तुम्हाला फ्रेंचाईजचा इतिहास सांगतो। आम्हाला यातले काहीच माहीत नव्हते, पण आमचा मोठा वकील मिस्टर एस्कंब आहे, ते तुम्हाला माहीतच आहे। तो जबरा लढवय्या आहे। तो व येथील धक्क्याचा इंजिनियर यांच्यामध्ये खूप चुरस चालते। मिस्टर एस्कंबला विधिमंडळावर निवडून येण्याच्या बाबतीत या वितुष्टामुळे धोका उद्भवला, म्हणून त्याने आम्हाला आमच्या मताधिकाराची माहिती दिली। त्याच्या सांगण्यावरून आम्ही आमची नावे मताधिकार पत्रामध्ये नोंदविली आणि ती सर्व मते मिस्टर एस्कंबला दिली। यावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला वाटते तितकी आम्हाला या गोष्टीची किंमत वाटलेली नाही, पण तुम्ही म्हणता ते आत्ता आम्हाला समजते। बरे तर, तुमचा सल्ला काय? हा संवाद इतर पाहुणे लक्षपूर्वक ऐकत होते। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मी तुम्हाला खरंच सांगू, जर तुम्ही या बोटीने न जाता महिनाभर थांबलात तर तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही लढू। दुसरेही आवेशाने म्हणाले, बरोबर बोललेत अब्दुल्ला शेठ, तुम्ही गांधीबाईंना ठेवून घ्या। अब्दुल्ला शेठ वस्तात होते, ते म्हणाले, यापुढे त्यांना ठेवून घेण्याचा मला अधिकार नाही, किंवा मला आहे तेवढाच तुम्हालाही आहे, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण सगळे मिळून त्यांना ठेवून घेऊया, पण ते तर बॅरिस्टर आहेत, त्यांच्या फीचे काय? फीचा उल्लेख ऐकून मला दुःख झाले। मी मध्ये पडून म्हटले, अब्दुल्ला शेठ, या कामी माझ्या फीचा प्रश्नच येत नाही। सार्वजनिक कामगिरीबद्दल फी कसली? मी राहिलो तर एक सेवक म्हणून राहणार। ही सर्व मंडळी माझ्या पूर्ण परिचयाची नाहीत, पण तुम्हाला जर वाटत असेल की सगळे मेहनत करतील तर मी एक महिना राहण्यास तयार आहे। एवढे मात्र खरे की जरी तुम्हाला मला काही द्यायला नको तरी पण असली कामे अगदीच पैशाखेरीज चालायची नाहीत। आपल्याला तारा कराव्या लागतील, काही छापावे लागेल, निरनिराळ्या ठिकाणी गेले पाहिजे, त्याला गाडी भाडे लागणार, कदाचित आपल्याला स्थानिक वकिलांचाही सल्ला घ्यावा लागेल, मला इकडच्या कायद्याची पुस्तके तपासावी लागतील। शिवाय असली कामे एकट्याने होत नसतात, अनेकांनी त्यात सामील झाले पाहिजे। पुष्कळचे आवाज एकदम ऐकू आले, खुदाची कृपा आहे, पैसे तर जमतीलच, माणसेही आहेत, तुम्ही राहण्याचे कबूल करा म्हणजे झाले. मजलिस आटोपली आणि तिचे कार्यवाहक समितीमध्ये रुपांतर झाले. खाणेपिणे लवकर आटोपून घरी जावे असे मी सुचवले. चळवळीची रूपरेषा मनात जुळवली. मताधिकार किती जणांना आहे ते विचारून घेतले. मी एक महिना राहण्याचा निश्चय केला. अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेतील माझ्या दीर्घ वास्तव्याचा पाया ईश्वराने रचला आणि स्वाभिमानाच्या लढ्याचे बीजारोपण झाले.